नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आजच्या 9 जूनच्या दिवशी शुक्रवारी तुम्हा सगळ्यांचं सत्संगामध्ये स्वागत आहे। आणखी माणसं यायचेत का? श्री कृष्ण भगवान की जय। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती रुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। कुठची कथा ऐकायची तुम्हाला आज? हरे कृष्णा। भजहु रे मन श्री नंद नंदन अभय चरणारविंद रे दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरो ए भव सिंधु रे। भजहु रे मन श्री नंद नंदन अभय चरणारविंद रे। हे गीत जे आहे ते गोविंद दास नावाच्या संतांनी लिहिलंय। ते म्हणतात हे मना, कारण सगळ्यात कठीण मन असतं ना, मन सर्वात पहिल्यांदा वाईट बनते, त्याच्यानंतर मग आपण वाईट कार्य करतो, म्हणून ते फक्त मनाला उद्देशून सांगतायत। ते म्हणतात भजहु रे मन, हे मना तू नंद महाराजांचे पुत्र जे आहेत ना नंद नंदन श्रीकृष्ण, त्यांचं भजन कर। दुर्लभ मानव जन्म, ते म्हणतात की या जन्मामध्ये अनेक योनी 84 लक्ष योनी भटकल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो। त्याच्या आधी किडे मकोडे साप मछली वृक्ष झाडे जनावरं पक्षी या सगळ्या योनी भटकून जन्म मृत्यू च्या श्रृंखलेमध्ये फिरून 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 शेवटी आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो। म्हणजे 84 लक्षामध्ये 80 लक्ष जे इतर जीव आहेत आणि 4 लक्ष जे आहेत ते मनुष्य आहेत। तर एवढं दुर्लभ आहे मनुष्य जीवन, म्हणून ते काय म्हणतात दुर्लभ मानव जन्म। परंतु ह्या दुर्लभ मनुष्य जीवनामध्ये एक अतिशय दुर्लभ वस्तू आहे, ती म्हणजे सत्संग। जन्म तर खूप जणांना मिळतो, पण लोक काय कोंबडी खातात, दारू पितात, मारामारे करतात, तंटे भावबंदकी भांडणं द्वेष याच्यामध्ये आपलं जीवन व्यर्थ करून टाकतात, आयुष्य बर्बाद करून टाकतात. मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्ध ये, हजार माणसांमध्ये एका माणसाला भगवंताविषयी कुतूहल निर्माण होतं. अशा हजार माणसांना ज्यांना भगवंताबद्दल कुतूहल निर्माण झालेलं आहे, एकाला माझ्याबद्दल आकर्षण वाटतं. आणि अशा आकर्षित झालेल्या हजारो माणसांमध्ये एकाला मी काय ते कळतं. आणि अशा हजारो माणसांमध्ये ज्यांना भगवंत काय ते कळलेलं आहे, एखादा मनुष्य माझ्यावर प्रेम आणि भक्ती करतो. एवढी भक्ती दुर्लभ आहे. सुदुर्लभा म्हटलेलं आहे. सुदुर्लभा केवळ दुर्लभ नाही, सुदुर्लभा म्हणजे अति अति दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे ती? कारण ती भक्ती केल्यामुळे भगवंत प्राप्त होतात. भगवंत सहसा भक्ती कोणाला देत नाहीत, कारण एकदा भक्ती कोणी केली मनापासून तर भगवंताला स्वतःला त्या माणसाला अर्पण करून द्यायला लागते, स्वतःला विकावं लागते त्या माणसाकरता. तर स्वतःला विकण्याआधी भगवंत विचार करतो ना की खरी भक्ती करतो की नाही मनुष्य. तर माताजींचा कायमचा प्रश्न असतो की लोकांना सांगायला पाहिजे भक्ती का करावी आपण, भक्तीची आवश्यकता काय, काय शेती आहे, धनधान्य आहे, बायको पुरं आहेत, आणखी काय भक्ती करायची गरज. तर प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंतांना सांगतात की तुमच्याकडे एवढं मोठं राज्य आहे, एवढं संपत्ती आहे, एवढं ऐश्वर आहे, हां शस्त्र अस्त्र आहे, दिव्य अस्त्र आहेत, देवतांना तुम्ही हरवलेलं आहे, तुम्ही तिन्ही जगांचे राजे आहात, तरी पण तुम्ही कायमचे चिंतेमध्ये असता, तुम्हाला सुख नाही. याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्हाला अजून ठाऊक नाही की सुख कशामध्ये आहे. आपण ते शोधतो बायका मुलामध्ये आणि पैशामध्ये आणि प्रॉपर्टीमध्ये जमिनीमध्ये शेतीमध्ये आणि मान मराठामध्ये शोधतो, परंतु मान मराठा शेती धन धनसंपत्ती सुंदर स्त्री मुलं बाळं हे प्राप्त करून कोणालाही परिपूर्ण समाधान प्राप्त झालेलं नाही. म्हणून प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना म्हणतात बाबा हे कर्तव्य करत राहा तुम्ही, परंतु हे सर्व करता करता देवावरही मन जोडणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आत्म्याची परमात्म्याशी भेट होत नाही तोपर्यंत जीवाला संपूर्ण समाधान प्राप्त होऊ शकत नाही. जसं नदी किंवा समुद्रामधून काढलेल्या मासळीला तुम्ही जोपर्यंत पाण्यामध्ये परत टाकत नाही तोपर्यंत ती तडफडत राहणार. मग तिला तुम्ही अत्तराचं पाणी द्या, तिला तुम्ही सुगंध द्या, तिला तुम्ही पैसे द्या, तिला तुम्ही काय पण द्या, जोपर्यंत ती मासी मासळी पुन्हा पाण्यामध्ये जाऊन मिळत नाही तोपर्यंत ती समाधानी होऊ शकत नाही. तसं या जगातली अनेक सुख आपण उपभोगतो, परंतु आपले मूळ जे आहे भगवंत त्याच्याशी आपण जोपर्यंत संबंध करत नाही तोपर्यंत आपण समाधान प्राप्त करू शकत नाहीतर मग धीरूभाई अंबानीची मुलं जी आहेत ती का भांडली असती? त्यांच्याकडे इतका पैसा आहे की आपल्यासारखे हजारो कुटुंब ते पाळू शकतात, त्यांना काहीच कमी नाही आहे. त्याच्या बायकोकडे एक साडी आहे, 40 कोटी रुपये साडी आहे. किती? 40 कोटी रुपयाची साडी आहे. त्याच्यामध्ये हजारो हिरे आणि माणिक लावलेलं आहे. पण तरी पण मध्ये कोर्टात का भांडतात एकमेकांशी पैशा करता? त्यांच्याकडे एवढी गडगंज संपत्ती आहे तरी पण ते भांडतात का? कारण खूप पैसे मिळाल्यावरती पोट भरत नाही, आणखीन हवे असतात. एक सुंदर बायको असली तर आणखीन बायकावरती मन जाते आपलं. आपलं मूल चांगलं असेल तर सुद्धा इतर मुलांचे किती चांगली मुलं आहेत, किती गुण चांगले आहेत त्यांचे याचे लक्ष आपलं जातं. आपल्याकडे गाडी असली तरी आपण शेजाऱ्याकडे गाडी किती मोठी आहे, इतर मैत्र हरे कृष्णा. तर मी काय सांगत होतो की या जगातल्या वस्तू आपल्याला किती मिळाला तरी आपलं पोट भरत नाही, आणखीन पाहिजे आणि आणखीन पाहिजे आणि आणखीन पाहिजे. मरताना सुद्धा पाहिजे, मरायच्या आधी पण पाहिजे. तर भक्ती का करायचं उत्तर असं आहे की जसं मासळीला पाणी तसं आत्म्याला भक्ती. जोपर्यंत मासळीला पाणी मिळत नाही तोपर्यंत ते सुख प्राप्त करत नाही, तसं जोपर्यंत आत्म्याला परमात्मा मिळत नाही तोपर्यंत सुख प्राप्त करू शकत नाही. म्हणून आपले तुकाराम महाराज, नामदेव महाराज गरीब होते तरी परम आनंदी होते, परम सुखी होते. सुदामा ब्राह्मण कृष्णाचा मित्र, खायला अन्न नव्हतं तरी पण परम सुखी होता, कारण त्याने भगवंताला प्राप्त केलं होतं. तर भगवंत जे आहेत ते आपल्या आत्म्याचे सर्व कल्याणकारी मित्र आहेत आपले. सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांतिमुच्यते, ते सर्व जीवांचे परम मित्र आहेत. सर्व भूताना म्हणजे सगळ्या जीवांचे, असं नाही की फक्त माणसाचेच आहेत. जितके योनी आहे जितके जीव आहे सगळ्यांचे मित्र भगवंत आहेत. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत या जगामध्ये राहताना आपल्याला सुख शांती मिळणं शक्य नाही. तुम्ही तुमचे डोळे बंद करून फक्त विचार करा आजच्या घडीला तुमच्या आयुष्यात किती कष्ट आहेत, किती तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, विचार करा. मी सांगायची गरज नाही, डोळे मिटा आणि मनात चिंतन करा की आज तुम्हाला किती प्रॉब्लेम आहेत, विचार करा. अरे कोणाला पाय दुखतात, कोणाला पाठ दुखते, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोणाची सून ऐकत नाही, कोणाचा भाऊ भांडव, कोणाचा कोर्ट केस चालू आहे, कोणाची परमिशन मिळत नाही, जागेचा वाद चालू आहे, किती प्रकारची समस्या आहे, या जगात काय लिमिट आहे का? कोणाचा मूल अपंग आहे, कोणाची आई अपंग आहे, कोणाची वडील अंथरुणात खिळलेले आहेत, हां, कोणाचा मुलगा दारू पितो आणि वेडा झालेला आहे, ड्रग घेतो, कोणाच्या घरी व्यभिचार करून HIV एड झालेला आहे, किती प्रकारचे दुःख आहेत. टेस्टी ड्रायव्हरला रोज ड्रायव्हिंग करून थकवा येतो, अपघात करतो कधी कधी तो. किती लोकांना कर्ज आहेत, किती लोकांना मुलांचे आजाराचे प्रॉब्लेम्स आहेत, किती लोकांकडे किडनी फेल झालेली आहे, लोकांची पैसे नाहीत ट्रीटमेंट करण्याकरता. किती लोकांकडे मुलगा हुशार आहे पण शिकवायला पैसे नाहीत. किती लोकांकडे पैसे खूप आहेत पण मुलगा दारू पितो आणि मुलगा मस्ती करतो आणि उन्हाळा झालेला आहे. असे अनेक आपण रात्रभर पण यादी केली ना तरी पण संपणार नाही. इतकी या जगामध्ये समस्या आहे. का समस्या आहे? कृष्ण भुलिया जीव भोगवांचा करे. कृष्ण भगवंताला विसरून आपण या जगामध्ये भोग आणि आनंद घ्यायचा प्रयत्न करत आहोत, म्हणून या जगात दुःख आहे. आणि लोक भगवंत काय म्हणतात, माम उपेत्ते तू कोणतेय दुःखालयम अशाश्वतम. ते असं म्हणतात की या जगामध्ये मी दुःख पेरलेलंच नाहीये. आंब्याच्या झाडाला नाही, कारल्याच्या झाडाला आंबा लागतो का? तुम्ही कारलं पेरलं तर काय निघतं? मग कोणी कारल्याच्या झाडामध्ये किंवा वेलीमध्ये उजवीकडे डावीकडे मागे पुढे पश्चिमेला पूर्वेला दक्षिणेला उत्तरेला का सगळ्या दिशेला शोधलत तर काय मिळतं? कारलं. तर आंब्याचा शोध आपण कारल्याच्या वेलीत घेतो का? नाही घेऊ शकत. आंब्याचा शोध आपण झाड लावले फणसाचं आणि तिकडे शोधतो आंबा, तर आंबा मिळणार का? आता तुम्ही भात लावला, भाताची पेरणी केली, पाऊस पडला आणि तुम्ही गहू शोधायला गेलात, तो मिळणार का? तो तसं या जगामध्ये भगवंतांनी आनंद पेरलाच नाही आहे. आणि तुम्ही या जगामध्ये आनंद शोधताय. संतांनी सांगून ठेवलेलं आहे की या जगात जर सुखी राहायचं असेल तर या जगात सुख शोधण्याचा प्रयत्न बंद करावा, तर तो सुखी होऊ शकेल. कारण ज्या ठिकाणी जे मिळत नाही ते शोधण्यात काय अर्थ आहे? भगवंताविषयी चर्चा करणं फार कठीण आहे, भगवंताविषयी चर्चा करणं फार कठीण आहे. त्याच्यामध्ये फार विघ्न येतात, फार संकट येतात, फार मन इकडे तिकडे धावतं, इकडे मूल तिकडे आवाज, तिकडे लाईट नाही, तिकडे हे तिकडे ते. सोपं नाही जगामध्ये सत्संग करणं, कारण भगवंत ही मूल्यवान वस्तू आहे, तिला प्राप्त करण्याकरता लक्ष द्यावं लागतं, लक्ष समजून घ्यायला लागतं की ज्या ठिकाणी सुख नाही तिकडे सुख शोधू नये. बुद्धिमान मनुष्य तो ज्याला कळतं की सुख कुठे बघावं आणि कुठे बघू नये. जसं व्यापाराला माहीत असतं पैसे कुठे मिळतात आणि पैसे कुठे मिळत नाहीत, तो कधीही टाइमपास करत नाही. धंदा आहे तिकडे पैसे घालतो आणि तिकडे बरोबर व्यवसाय करतो. त्याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी एकेहम करू नंदन. भक्तांनी कसं असायला पाहिजे? एकाग्र असायला पाहिजे. त्याला माहिती पाहिजे की या जगामध्ये सुख नाही, तिकडे किती लोक आपटला तरी सुख मिळणार नाही, कारण सुख फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे भगवंताच्या चरणाशी। म्हणून भक्ती करायची असते। तुम्हा आम्हा सगळ्यांना सुख पाहिजे असं असतं का? फक्त भक्तांना सुख पाहिजे आणि बाकीला सुख नको? भक्तांना पण सुख पाहिजे असतं आणि तुम्हाला पण सुख पाहिजे, आम्हाला पण सुख पाहिजे असतं। या जगातल्या कुत्र्या मांजरांना पण सुखच हवं असतं। सगळे जीव निरनिराळ्या योनीमध्ये जाऊन काय शोधतात? सुख शोधतात। पण ते समजायला मिळत नाही, थोडक्या लोकांना मिळतं। कारण का? त्यांना ज्ञान नसतं, ज्ञान त्यांना माहिती नसते ते कुठे मिळतं म्हणून। आता काल मला चमचे हवे होते बाजारामध्ये, हां, तर इकडे गेलो तिकडे नोगाची, ते मॅपकोची, मॅप्रोची, सर्वताची बाटल्या, इकडे गेलो तर कपड्याच्या दुकानात, तिकडे गेलो तर आणखीन काय चिक्कीची दुकानं, चौकशी केली ना मी कुठे मिळतात चमचे। ते म्हणाले सरळ पुढे जा आणि तिकडे एक मॉल आहे, तिकडे पहिल्या मजल्यावर दुकान आहे। तरी मी समजा विचार झालो असतो, तुमच्याकडे नाही का चमचे? अरे आमच्याकडे सरबत आहे बाबा, आम्ही सरबत दुकान ठेवलं आहे, आमच्याकडे चिक्की विकतो आम्ही, तर आमच्याकडे कपडे विकतो आम्ही, आमच्याकडे स्वेटर विकतो, आमच्याकडे टोप्या विकतो। पण तुमचे चमचे नाहीत काय हो? अहो एकदा बोललो नाही मिळत म्हणून चमचे तुमच्याकडे, किती वेळा विचारणार तुम्ही? अहो या दुकानात चमचे विकत नाही आम्ही, मग चमचे कसे मिळणार तुम्हाला? तसं या जगामध्ये सुख नाही आहे हो। भगवंत म्हणतात माम उपेत्य तू कोणतेय दुःखालयम अशाश्वतम। हे जग जे आहे दुःखाने भरलेलं आहे, मी बनवलं आहे स्वतः, याचा मॅन्युफॅक्चर मी केलेलं आहे, निर्माण करता मी आहे ना। तुम्ही टी व्ही आणता, टी व्ही त्याच्यावरती पुस्तक येतं ना, पुस्तक येतं की नाही? पुस्तक घरी टी व्ही कसा वापरावा, कंपनीकडनं पुस्तक येतं की नाही? तर तुम्ही टी व्ही चालवणार त्या कंपनीच्या पुस्तकाप्रमाणे की नाही? त्या पुस्तकात जे दिलं आहे ती बटणं फिरवली की टी व्ही चालवणार? तुम्ही जर ते पुस्तकाची उपदेश पालन नाही केला तर टी व्ही चालणार का तुम्ही? तो नाही ना चालणार। मी कॉम्प्युटर आणला, तुम्ही लॅपटॉप आणला, तुम्ही टॅबलेट आणली, त्याच्याबरोबर पुस्तक येतं की नाही? पुस्तक त्या पुस्तकात लिहिलेलं असतं, हे बटन दाबा, मग हे दाबा, त्याच्यानंतर हे लिहा, मग त्याच्यानंतर परत ओके करा, मग तुम्हाला ते अमुक चालू होणार, तुमचा गेम चालू होणार तुमचा। म्हणजे आपण काय करतो, जी कंपनीने ती बनवली वस्तू तिची आज्ञा पालन करतो की नाही आपण तिचे वापर करण्याकरता? तसं हे जग ज्याने बनवलं आहे त्याने पण एक पुस्तक दिलेलं आहे आपल्याला की या जगात काय बघावं आणि काय बघू नये, काय मिळेल आणि काय मिळणार नाही, हे सगळं लिहून दिलेलं आहे। तर तुम्ही ते बाजूला ठेवून आपल्या मनाप्रमाणे जर शोध घेतलात तर तुम्हाला सरबत के दुकान में चमचा मिळणे वाला आहे क्या? नाही मिळणे वाला आहे। लिखा आहे सरबत का दुकान आहे भाई, हे चमचा नाही मिळता इधर। फिर बोलेगा लॅपटॉप मिळता आहे क्या? अरे बाबा बोला ना सरबत का दुकान आहे, लॅपटॉप कसं मिळेगा इधर? तसं भगवंताने म्हटलंय दुःखालयम अशाश्वतम, हे दुःखाचं घर बनवलंय मी, मला विसरून मला ठुकरावून जे लोक सुख बघण्याकरता इथे आले आहेत त्यांच्याकरताही कैद आहे। आणि या कैदेमध्ये कधी सुख मिळतं का? अरे आपण जेलमध्ये जाऊ तिकडे आपल्या हलवापुरी खायला मिळेल, मिळेल का? सुखी रोटी और पत्थर तोडणं हे जेलमध्ये होत आहे। जेलमध्ये सुख मिळतं का आपल्याला? मऊ गादी मिळेल का? एअर कंडिशन मिळेल का जेलमध्ये आपल्याला? तसं जेलमध्ये आल्यानंतर इथे सुख मिळणार नाही आपल्याला। जेलमध्ये सुख मिळायचं कारण म्हणजे काय, काय उपाय आहे? जेलमधनं बाहेर निघणं। विचार करा गोष्टीवर या। संत लोक म्हणतात ह्या जगात तुम्हाला सुख हवं असेल तर जगामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न पहिला बंद करा, जगातून बाहेर पडायचा आधी प्रयत्न करा। जसं जेलमध्ये कायम राहायची व्यवस्था करू नका, जर सुख हवं असेल तर जेलमधनं बाहेर पडायचा प्रयत्न करा, कारण सुख जेलच्या बाहेर आहे, जेलमध्ये नाही आहे। तसं या जगामध्ये सुख नाही, या जगाच्या पलीकडेचं जग जे आहे भगवंताचं त्याच्यामध्ये सुख आहे। तिकडे आपले भगवंत प्रेमळ राहतात, तिकडे जन्ममृत्यू नाही, तिकडे म्हातारपण नाही, तिकडे रोगराई नाही, तिकडे कष्ट नाही, हे तुफान आंधी आणि उन्हाळा आणि अवकाळ नाही, तिकडे दुष्काळ नाही आहे, तिकडे काहीच नाही आहे, तिकडे शरीरामध्ये मलमूत्र पण नाही। विचार करा, इथे आपलं जायला लागतं पुन्हा मला संडासला सकाळ संध्याकाळ, कारण निर्माण होतो मळ पोटामध्ये आपल्या, है ना? आपल्याला आवडत नाही, तर वास पण नाही आवडत, परंतु नियमित रूपाने पुन्हा पुन्हा शरीरामध्ये मलमूत्र निर्माण होत असतं या जगामध्ये, पुन्हा पुन्हा जावं लागतं आणि नाही गेलं तर रोग होतो, औषध घ्यायला लागतं साफ करण्याकरता। बंद करा, तर सांगायचा उद्देश काय की या जगामध्ये सुख नाही आणि आपल्याला सुख हवं म्हणून भगवंताची भक्ती करणं आवश्यक आहे. आपल्याला सुख हवं आणि ते केवळ भगवंताच्या पायाशी आहे म्हणून त्याचं भजन करायचं. भगवंताची भक्ती करण्याचा पण स्वार्थ आहे, कारण पहिलं आत्म्याला सुख मिळते आणि त्यात गैर काही नाही. आनंदमयोभ्यासात बस रे इकडे, आनंदमयोभ्यासात म्हणजे कसं, प्रत्येक जीव हा आनंद शोधणारा असतो. मुंगी पण साखर का शोधते, कारण तिला वाटतं की साखरेमध्ये आनंद आहे म्हणून साखर शोधते. मांजर उंदीर का शोधते, कारण तिला वाटतं की उंदीर खाल्लं की आपल्याला आनंद मिळेल. कुत्रा पाव का खात शोधतो, तिला वाटलं पाव खाल्लं की आनंद मिळेल. प्रत्येक मनुष्य आनंद शोधत असतो आणि आनंद शोधणं काही गैर नाही, कारण तो तुमचा आमचा स्वभाव आहे. सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे, आहे की नाही? आपलं स्वरूप काय आहे? सच्चिदानंद म्हणजे आनंद, म्हणजे सुख. मनाचं सुख त्यात प्राप्त व्हायला पाहिजे. परंतु चुकीच्या ठिकाणी आनंद शोधला तर आनंद मिळत नाही. भगवंत हे आनंदाचा साठा आहे, आनंद घन, करुणा सागर, प्रेम सागर आहेत भगवंत. त्यांच्याशी आपण जेव्हा जोडतो, तुमच्याकडे टाकी आहे वरती है ना, तुम्हाला नळात पाणी पाहिजे बाथरूममध्ये, तुम्ही काय करता? नाही पण आधी काय करता तुम्ही? आता या गेल्या आठवड्यात काय काम केलं? मी याच्या आधी काय काम केलं? नाही, टाकी तिकडे आहे, तिकडून कनेक्शन दिलं तुमच्या बाथरूममध्ये, पाईप लावला पाईप. पूर्वी बाथरूम होतं, पूर्वी टाकीवरती होती, पाणी होतं का? जेव्हा दिलं कनेक्शन तेव्हा आलं पाणी, आहे का नाही कॉमन सेन्स? तुमच्याकडे टाकी आहे तिकडे उंचावर ठेवलेली आहे, तुम्हाला बाथरूममध्ये पाणी पाहिजे, पहिला पाईप लावायला पाहिजे, जोडणी करणं आवश्यक आहे, मग तुमच्या बाथरूममध्ये हवा तेव्हा चालू होणार पाणी. जर टाकी संपली आणि नळ ऑन केलं तर पाणी येईल का? नाही येणार. तसं आपलं आणि भगवंताचं आहे. जोपर्यंत आपलं आणि त्याचं कनेक्शन नाही होत तोपर्यंत सुखाचं पाणी तुम्हाला मिळणार नाही, आनंदाचं पाणी अनुभव मिळणार नाही तुम्हाला. म्हणून तिकडे आहेत भगवंत, त्यांचा आपला संपर्क झाला पाहिजे. आज तुला मोबाईल आणला 10,000 रुपयाचा वडिलांनी बर्थडेला गिफ्ट दिला, पण जोपर्यंत सिम कार्ड टाकत नाही तोपर्यंत महाबळेश्वर मुंबईला बोलता येईल का? छान आहे एकदम, त्याच्यामध्ये गेम्स आहेत, त्याच्यामध्ये फोटो काढायचा कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये किती किती प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याकडे फाईल आहे, त्याच्यामध्ये किती किती गोष्टी आहेत. पण त्या मोबाईलचा खरा उपयोग काय? दुसऱ्याशी बोलता येणं म्हणून तो मोबाईल बनवला आहे, बरोबर की नाही? तर जोपर्यंत त्या मोबाईलमध्ये 10,000 म्हणा, 20,000 म्हणा, 25,000 त्यात सिम कार्ड नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. तो आत्महीन आहे, तो आत्महीन डेड. मग तर खेळणं खेळायला खेळायच बसायचं, बोलता येणार नाही त्यामध्ये. तसं आपलं हे पण मोबाईलच आहे, याच्यामध्ये भगवंताच्या कनेक्शनचं सिम कार्ड नाही टाकलं ना तर मग ते खेळणं उडणार फक्त, बस एक दिवशी मरून जाणार. त्याच्यामध्ये जेव्हा आपण देवाच्या कनेक्शनचं सिम कार्ड टाकू ना तेव्हा त्यांचा आपला संपर्क होणार, मग त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळणार. सत्संग का करतो आपण? सत्संग म्हणजे सिम कार्ड टाकणे, कनेक्शन जोडणी करून देणे. तुम्ही घर बांधलं इथे गावामध्ये नवीन ठिकाणी आणि तुम्हाला लाईट पाहिजे तर काय लागते? जोडणी लागते की नाही? जोडणी खांबाशी, खांब तुमच्या दाराशी आहे पण जोडणी केलेली नाही, लाईट येईल का घरा तुमच्या? नाही येणार. पाईपलाईन चाललेली आहे, तुमच्या घरात पाणी हवं आहे, तुम्हाला कसं येणार पाणी? जोडणी करणं आवश्यक आहे, बरोबर ना? तसं आयुष्यामध्ये जोडणी भगवंताची आवश्यक आहे. ती जोडणी आपण नाही करत आणि ती सोडून सगळ्या जगात पाणी शोधतो आपण. अरे तो काय म्हणतो? कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. अरे हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, तो तुझ्या आतमध्येच आहे पण तू तू चालला उलटीकडे. समुद्र का किनारी उभा आहे मनुष्य, परंतु समुद्राकडे पाठ करून उलटीकडे बघतोय आणि पाणी शोधतोय. तशी आपली अवस्था आहे. विचार करा, समुद्र किनारी आपण उभे आहोत, एवढा साठा आहे पाण्याचा, काय कमी नाही, पण त्याच्याकडे पाठ करून जमिनीकडे बघून जमिनीकडे पाणी शोधतोय, मिळेल का पाणी त्याला? नाही म्हणणार. तसं आपण, भगवंत आपल्या हृदयामध्ये आहेत पण त्याला विसरून कृष्ण भुलिया जीव भोग वांचा करे, जगभरात सुख शोधतोय मनुष्य, तो कसं मिळणार सुख त्याला? नाही मिळू शकणार. जन्म जन्मांतर ह्या जन्मात नाही, अनंत जन्म प्रयत्न करा, नाही मिळणार तुम्हाला. कारल्याच्या झाडावरती आंबे मिळणार नाहीत, तुम्ही किती प्रयत्न करा. तर तुम्हाला झाड आंब्याचं कुठे आहे ते शोधायला लागेल, मग आंबा येणार. आणि आंबा पण कसा, समजा चिनून लावला आंबा, लगेच सामान्य आला, बाबा आंबा कुठे, अजून आंबा लागला नाही. अरे बाबा आताच लावला झाड तू ना, अजून 5-6 वर्ष गेली पाहिजे त्याला, मोठा झाला पाहिजे, मग त्याला फुलं येणार, मग तो आंबा देणार. म्हणजे वाट पण बघायला लागते. आंब्याचं फळ हवं असेल ना तर कधी कधी आजोबान लावलेलं आंब्याचे फळं नातवंड खातात. अरे हे झाड आमच्या आजोबान लावलं होतं, म्हणतात की तुम्ही लोक, म्हणता की नाही गावामध्ये. तर जेव्हा आजोबा लावतो त्याच्या तरुणपणी, नातवाला मग भरपूर आंबे खायला मिळतात, जन्मजन्मा म्हणजे अनेक वर्ष खातो नातवू, आजूची आजाची आठवण काढत काढत. तसंच भक्तीचं आहे. आज लावलं रोप तर उद्या फळ टाळ लागत नाही लगेच. आता तुम्ही आता पेरणी केलीत, मग आवणी करणार त्याच्यानंतर किती महिने, मग कुठे दिवाळीमध्ये तुम्हाला शीत मिळणार, तुम्हाला भात मिळणार. म्हणजे आहे की नाही मेहनतमध्ये, मेहनत पण आहे, टाईम पण आहे, तर वाट बघायला लागते त्याची. तसं भगवंताशी कनेक्शन केलं की लगेच आपला परमगती प्राप्त होत नाही, त्याकरता मेहनत करायला लागते, नाम जप करायला लागतो. आता लोक म्हणतात की अरे पांडुरंग शेलार वेळा झाला, दिवसभर माळ घेऊन बसलेला असतो, हां, परंतु वेळा असल्याशिवाय भगवंत मिळत नाहीत. वेळ लागल्याशिवाय म्हणून भगवंत मिळू शकत नाही. ते काय रस्त्यावरचे काय दगड धोंडे आहे का ते? त्याच्याकरता घाम गाळायला लागतो, तपस्या करायला लागते, त्याग करायला लागतो, भजन करायला लागतं, सकाळी उठायला लागतं, माळ फिरवायला लागते देवाच्या नावाची. आपण सकाळी उठल्यावर आपल्या मोबाईलकडे बघतो, प्रभाते मोबाईल दर्शनम, हां, कराग्रे वसते मोबाईल. आता बघा तुम्ही सकाळी उठले माणसं, पहिलं दात पण न घासतात तर डोळे उघडले की पहिलं जरा मोबाईल बघायला लागतो, काय मेसेज आलाय, काय व्हॉट्सअप काय म्हणतोय, कुठचा मेल आलाय. अशी आपली जर मती असेल तर भगवंत कसे म्हणणार आपल्याला? त्याला लगन लागते. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो हरी 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 करके दिन रात बिताती है, वो तो हरी 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 गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हे धन असं आहे ना की ते असं रस्त्यात पडले मिळत नाही आपल्याला, ते शोधायला लागतं, पण ते मिळतं जरूर. सही दिशेने गेलं तर ते मिळणार, रॉंग दिशेने गेलं तर नाही मिळणार. तर मनुष्य जीवन कशाकडे दिलं आहे, त्यामध्ये ती बुद्धी दिलेली आहे, बुद्धी या दिमागमध्ये ना बुद्धी ठेवलेली आहे, ज्याच्या आधारे आपण सही मार्ग कुठचाही शोधू शकतो, चुकीचा कुठचा हे पण ओळखू शकतो. कुत्रा मांजराला ती बुद्धी दिलेली नाही भगवंताने, तुम्ही मनुष्य आहात म्हणून आपण हे बोलणं करू शकतो. इथं 50 कुत्रे बदले असतं ना तर ना काय कळलं असतं का माझं प्रवचन काय ते? ते फक्त बघतात ते हाडं कुठे आणि पाव कुठे मिळणार हे बघणार ते. पण तुम्ही आपही माणसं आहात, मनुष्य आहात तुम्ही. हा हे लहान मुलं जरी आहेत का हरकत पण ते पण मनुष्य आहे, पण त्याला 4 गोष्टी कळणार काय बोलतो आपण ते. ही फॅसिलिटी, ही जी सोय सुविधा आहे ना, ती फक्त मनुष्याला दिलेली आहे. तर या मनुष्य बंद करा दार. तर या मनुष्याला भगवंताने एवढी सुविधा करून दिलेली आहे म्हणून ते दुर्लभ म्हटलेलं आहे. सोपं नाही आहे ते. तरी पण हा जन्म जर आपण व्यर्थ घातला तर पुन्हा कुत्रा मांजरी बनणार गॅरंटी नाही. हां, आज मनुष्य आहात म्हणून पुढच्या जन्मात मनुष्य व्हाल म्हणून गॅरंटी नाही तुम्हाला. आज नाव घेतं देवाचं आपण ह्या जन्मामध्ये तर गॅरंटी मिळणार तुम्हाला. आपल्याला फक्त जन्म मनुष्याचा मिळून गॅरंटी नको आहे आपल्याला. आपल्या इकडून भगवंताच्या घरी जायचं आहे, जिथे जन्म नसेल, मृत्यू नसेल, रोग नसेल, तिकडे आपल्याला जायचं आहे. त्याकरता मेहनत घ्यायची आहे, त्याकरता हा मोबाईल वापरायचा आहे, त्या सिम कार्ड टाकायचं भक्तीचं, आणि मग भगवंताशी बोलणं करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो म्हणतात काय भाऊ, आम्ही गरीब माणसं, आम्ही काय भक्ती करणार, तुम्ही लोक शिकलेली माणसं, तुम्हाला किती सोपं आहे भक्ती करणं. ही एकदम चुकीची आणि खोटी गोष्ट आहे. आपली भक्ती जी असते ती विद्येवरती अवलंबून नसते, पैशावरती अवलंबून नसते, तुम्ही किती सुंदर आहात, काळे आहात का गोरे आहात त्याच्यावर अवलंबून नसते. ती मनाची गोष्ट आहे, ती आत्म्याची गोष्ट आहे. आपले किती संत घर श्रीमंत होते सांगा तुम्ही, तुकाराम श्रीमंत होते, नामदेव श्रीमंत होते, ज्ञानदेव श्रीमंत होते, कोण दाखवा एक संत श्रीमंत दाखवा. त्यामुळे सगळे बहाणे आहेत. ज्यांना ते करायचं नसतं ते म्हणतात काय बाबा आम्ही गावची माणसं, आम्ही अडाणी माणसं, आम्ही गरीब माणसं, आम्ही काय भक्ती करणार, आम्हाला कुठे बुद्धी आहे ती गीता वाचायला. पण फार क्लिष्ट ज्ञान समजून घ्यायची गरज नाही आहे. दोन गोष्टी समजणं आवश्यक आहे, ते म्हणजे नामस्मरण भगवंताचं करणं आवश्यक आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला बुद्धीची गरज लागत नाही, त्याला पैशाची गरज लागत नाही, आणि विद्येची गरज पण लागत नाही. तुम्ही MBBS केलं तर तुम्ही नामस्मरण करू शकतो असं आहे का? कोणी करू शकतो, लहान मुलगा पण करू शकतो. मला करायचं नाही असं म्हणू शकतो, पण करू शकत नाही असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. एवढी सोपी भगवंतानी गोष्ट करून दिलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करण्याकरता सर्वात सुलभ गोष्ट म्हणजे नामस्मरण. दुसरं म्हणजे पाप नाही करायचं, तेवढी भगवंताची अट आहे. मला प्राप्त करायचं असेल तर मी सर्व शुद्ध सर्व पवित्र आहे, त्यामुळे माझ्याकडे पाप घेऊन तुम्ही येऊ शकत नाही. जसं मंदिरात आपण चप्पल काढून जात होतो ना, तसं भगवंताकडे पापाचे चप्पल घालून जाऊ शकत नाही. पाप चप्पल जी आहे ती बाहेर काढून मग तुम्हाला भगवंताकडे प्रवेश मिळणार. भगवंत म्हणतात काय हरकत नाही, मागे पाप केले ना काय हरकत नाही, मी सगळे माफ करतो, याच्या पुढे नाही करायची. आपण म्हणणार काय करणार भगवंत, तुम्हाला भेटण्याआधी मी खूप पाप केली हो, त्याचं कसं होणार, त्याची फळं भोगायला लागणार मला ना, उपाय सांगा. तर भगवंत म्हणतात एकदा तुम्ही निश्चय केलात मला प्राप्त करायचा आणि माझं नाव घेतलं तर तुम्हाला पुन्हा चिंता करायची गरज नाही. कारण का? मागली सगळी पापं मी धुवून टाकतो, तुमची पाटी पुसून टाकतो, त्यांचा वादा आहे भगवंताचा. एका अटीवरती, एका अटीवरती, एका अटीवरती पुन्हा पाप करायचं नाही तरच मागची पापं माफ करणार. म्हणजे काम सोपं झालं की नाही, पण नंतर नाही पाप करायचं, नंतर मांस नाही खायचं, जीवाला मारून त्याचं त्याचं मांस नाही खायचं, दारू नाही प्यायची, नशा नाही करायची. त्याचं कोणाचं भलं झालं आहे? कुटुंब उद्ध्वस्त झालेले आजपर्यंत नशा करून. जुगार नाही खेळायचा, लग्नाशिवाय बाई संबंध नाही करायचा, ही महान पापं नाही करायची, मग भगवंत प्राप्त होणार तुम्हाला. त्यांच्या भक्तांचा संघ करायचा. जे लोक भक्ती त्यांची करतात त्यांना थोडं ज्ञान झालेलं आहे, त्यांच्या पायाशी बसून त्यांच्या दोन गोष्टी ऐकायच्या, बोध घ्यायचा. बोध संतांनी काय केलं, आपला संसार सोडून इतरांना बोध दिला. तुकाराम महाराज बघा, ज्ञानदेव महाराज बघा, सगळ्यांनी आपापला संसार करता करता किंवा जास्त लक्ष न घालता इतरांना बोध दिला आणि अनेक कुटुंब वाचवली, सगळ्यांचा उद्धार केला भगवंतांनी. किती गोष्ट बोललो तुम्हाला मी, एक नामस्मरण. फार कठीण नाही, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांनी म्हणा एकदा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरी गोष्ट म्हणजे पापं नाही करायची. आहार शुद्ध ठेवायचा. जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. जो शुद्ध अन्न खाणार तर शुद्ध मन बनणार, तो पापी अन्न खाणार तर पापी मन बनणार. पापी मन भगवंताला प्राप्त करू शकत नाही, म्हणून शुद्ध मन बनवायचं. शुद्ध मन कसं बनवायचं? आहार शुद्ध ठेवायचा आणि तो भगवंताला अर्पण करायचा आणि प्रसाद म्हणून खायचा. मग ते बिस्किटं असो, नाश्ता असू दे, उपमा पोहे असू दे, डाळ भात पोळी चपाती असू देत, जे काही गळ्यात आपल्या तोंडात शिरेल ना ते त्यांना अर्पण करून ज्यांना जे आवडेल तेच आपण खायचं. ते कोंबडी आणि कांदा लसूण त्याला अर्पण नाही करायचा, सात्विक अन्न अर्पण करायचं आणि ते खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं नामस्मरण, दुसरं प्रसाद ग्रहण, तिसरं सत्संग, भक्त लोकांच्या संगतीत बसायचं. जशी आपली कंपनी असते तसं आपण बनतो. दारू पिणार लोकांवर फिरले नक्की दारू पिणार, सिगरेटी फुगणाऱ्याबरोबर फिरले त्यांच्या मैत्री केली तर सिगरेटी ओढणार, तंबाखू मळणाऱ्यामध्ये फिरले तंबाखू मळणार आणि खाणार, आणि टी व्ही बघणाऱ्यामध्ये बसले तर टी व्ही बघणार, आणि भक्ती करणाऱ्यामध्ये फिरले तर भक्ती करणार. जैसा संघ वैसा रंग. पण संघ निवडणे हे आपल्या हातात आहे, असं नाही जो मिळेल तो आपला संघ असं नसतं. त्याला बुद्धी का दिली तुम्हाला, ठरवायला दिली आहे कोणाबरोबर राहायचं, आणि कोणाबरोबर राहायचं नाही याच्याकरता बुद्धी दिलेली आहे. कुत्रा मांजराला बुद्धी दिलेली नसते, फक्त ते कुठे खाणं मिळतं ते शोध घेत असतात. पण मनुष्याला बुद्धी दिली आहे माणसाने. सार असार बुद्धी म्हणजे काय, सद असद विवेक बुद्धी दिलेली आहे. काय खरं आणि काय खोटं, काय चांगलं आणि काय वाईट हे समजायची बुद्धी माणसाला केवळ भगवंताने दिलेली आहे. ती वापरून ठरवायचं कोणाचा संग करायचा, काय बोलायचं काय बोलू नये, बाष्पळ बडबड म्हणजे काय, चांगल्या गोष्टी म्हणजे काय, याची बुद्धी आपल्याला भगवंताने दिलेली आहे. म्हणून भक्त जो असतो टाईमपास कधी करत नाहीत, इथल्या तिथल्या गोष्टी करत नाहीत. काय रे कोण आला गावावरून, कोणात लग्न झालं, कोणाला किती मुलं झाली, कोण गरोदर आहे, कोणाची जमीन विकली, कोण जमीन विकत घेत आहे, कोणाचं काय कमिशन, कोणाचं काय काय गव्हर्नमेंटची रेट कवा पडणार आहे, या सगळ्या गावच्या गोष्टी आहेत ना, त्या त्याचा काय फायदा आहे. जेवढं आपलं आवश्यक आहे तेवढं बघावं की भाई पाऊस कधी पडणार आहे, पेरणी कधी करायची, एवढं माहीत पाहिजे आपल्याला. बस दंगा झाला का पेपरला बघायला पाहिजे, काय रस्ता तर ब्लॉक झाला नाही ना, ते माहीत पाहिजे. कुठे दरड कोसळली तर रस्ता बंद झाला का, एवढं माहीत पाहिजे. आपल्या जे व्यवहाराच्या गोष्टी माहीत पाहिजे. पण बाकीच्या वायफळ गोष्टी चर्चा करून फायदा आहे का, काय रे बाबा तुला किती इन्कम, कुठे काम करतो, हां तुझी जमीन किती आहे, तुझी वडिलांनी तुला दिलं की नाही, काय काय फायदा माहिती करून तुम्हाला. हे अशा बेकारच्या गप्पा असं चवाटेवरच्या गप्पा, युजलेस आहेत ते गप्पा. मनुष्याने चर्चा करावी भगवंताची. अरे शाहरुख खानने किती लव ऑफर केली, किती लग्न केली, त्याची बॉयफ्रेंड कोण, गर्लफ्रेंड कोण, काय फायदा आपल्याला विचार करून. अमिताभ बच्चनची बायको सासूची भांडते का नाही भांडते, काय फायदा तुम्हाला माहिती करून. आपण तेच वाचत असतो, अरे ते जया भद्रूची त्या ऐश्वर्याचं पटत नाही आजकाल, ते वेगळंच तुला भांडते असं म्हणते. ह्याने अमिताभ बच्चनने दोन लव ऑफर केली, अरे तुम्हाला लाभ लाभ काय आहे चौकशी करून. तुमच्या आयुष्यावर काय फरक पडणार आहे का त्यांची चर्चा करून, नाही पडणार. म्हणून चर्चा करावी भगवंताची. जी चर्चा केल्याने सत्संगामध्ये आत्मशुद्धी होते म्हणून ती करावी. टी व्ही बघून काय फायदा आहे सांगा तुम्ही, काय सिरियल काय चालू त्याच्यामध्ये असते. जर काय देवात असेल तर आपला लाभ आहे, पण बाकी जग जगातल्या या दुनियादारीच्या गोष्टी तिथे असतात ते तुम्हाला काय फायदा त्याचा. टाईमपास आहे पूर्ण, अमूल्य वेळेचा अपव्यय आहे तो. म्हणून आपली संस्कृती काय म्हणते, संध्याकाळी कामं आटपली की बसायचं हातपाय धुवून देवाची आरती करायची आणि देवाच्या गोष्टी चार गोष्टी ऐकायच्या, त्याने मन शुद्ध राहतं, मती भ्रष्ट होत नाही, अशांत मन शांत होतं, चिंतित मन चिंतामुक्त होतं. हे सत्संगाचे लाभ आहेत. आणि दुर्लभ मी काय म्हटलं, भज हो रे मन श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे, दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरहो ए भव सिंधुरे. ह्या सगळ्या दुर्लभ काय आहे, सत्संग. कारण सत्संगामध्ये वाट दिसते, वाट मिळते, कुठच्या वाटेने जायचं हे माहीत पडते. नाही तर कळत नाही की इथे गेलं दारुडा बनेल, इथे गेलं तर सिगरेट पिणारा बनेल, इकडे गेलं तर चोर बनेल, इथे गेलं तर भगवंत मिळतील. ही माहिती कुठे मिळते, सत्संगामध्ये मिळते. म्हणून सत्संग करायचा. एवढं केलं ना तुम्हाला काय पंडित व्हायची गरज नाही, प्रवचनकार व्हायची गरज नाही, श्लोक पाठ करायची पण गरज नाही. एवढंच करा फक्त, बस शुद्ध अन्न जेवा, भगवंताला अर्पण करून खा, थँक्यू म्हणून खा त्यांना, धन्यवाद भगवंता तुम्ही आम्हाला एवढं चांगलं अन्न दिलं, थँक्यू व्हेरी मच. त्यांचं नाव घ्या, त्यांना धन्यवाद करा. आयुष्य धन्य होऊन जाईल तुमचं. या जगामध्ये भक्तीमध्ये एवढा आनंद आहे, काय सांगू तुम्हाला, किती वर्णन करू. माझ्या तर्फे वर्णन जे आहे ना, ते म्हणजे मधाची बाटली बाहेरून चाटण्यासारखं आहे. त्याने आम्हाला परवा मधाची बाटली दिली, ते आम्ही उघडलीच नाही, समजा बाहेरून चाटायला प्रयत्न केला तर गोड लागेल का ती. त्याच्याकरता स्वतः एकदा ती झाकण उघडून थोडंसं वाटेत घेऊन चाटायला लागतं, मग कळतं की किती गोड आहे ते. तसं मी तुम्हाला भक्तीमध्ये किती आनंद आहे वर्णन करतोय, वर्णन करतोय, किती तास 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 वर्णन करतोय, पण तुम्हाला ते कळणार आहे का. तुम्हाला स्वतः ती 5 मिनटं भक्ती करावी लागेल, मग त्यात काय गोडी तुम्हाला समजेल. आंबा किती गोड असतो, तो गोल्डन रंगाचा असतो, तो बाहेरून पिवळा असतो, त्याचा रस काढला ते फार गोड लागतो, त्यात तूप घातलं तर आणखी छान लागते, त्यात वेलची पावडर घातलं तर फारच रुचकर लागते. याची वर्णन करून काय उपयोग आहे, ते वर्णन करा, थांबवा वर्णन, आंबा हातात घ्या, त्याला कापा, त्याचा रस काढा, त्यात तूप आणि वेलची टाका आणि मग खाऊन बघा, मग तुम्हाला प्रूफची गरज लागेल का, प्रूफ. असं आहे ते, तसं भक्तीचं आहे. प्रवचन ऐकायला पाहिजे रोज, परंतु फक्त प्रवचन ऐकत राहायचं नाही. हां चांगल्या गोष्टी ऐकल्या बाबा, परत सकाळी उठलं की अरे मागल्या मागल्या, काय उपयोग त्याचा? मी सांगतो ना नेहमी, आपण यात्रा करतो बद्रीनाथ केदारनाथ मदुराई रामेश्वर, हां, आणि येताना मग ट्रेनला बसलो की फोन करतो, अगं काय झालं का त्या सिरियलमध्ये, मी 4 दिवस गेले यात्राला गेले होते, त्याचं काय ते लग्न झालं का नाही, त्याचं का डिवोर्स झाला की नाही, त्याचा सासूचं भांडणाचं काय झालं, क्या भाऊ कब सास बनेगी, सासू कब भाऊ बनेगी, असं जर आपली यात्रा असेल तर यात्राचा उपयोग काय त्या? जर आत्म्यामध्ये परिवर्तन होणार नसेल, बदल होणार नसेल, तर ती यात्रा करा, नदीत डुबक्या मारा, समुद्रामध्ये उडी मारा, काय उपयोग त्याचा? जीवनामध्ये परिवर्तन पाहिजे आपल्या, तर सुख मिळणार. आपण तेच तेच करत असणार तर सुख कसं मिळणार? आता एक छान गोष्ट ऐका तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. एक लग्नाची पार्टी होती, हां, त्यांचं जे होतं ना लग्नाचं घर ते नदीच्या पलीकडे होतं, म्हणजे सासर इकडे नदीकडे आणि त्याच्या पलीकडे त्या मुलीचं घर. तर इकडनं ती बोट घेऊन निघाले लोक, वरात निघाली, वरात पोचली त्या दिवशी. दिवसभर समारंभ झाला, रात्रभर झाली नाचगाणी, जेवण खावण झालं आणि उशिरा रात्री अंधार पडल्यानंतर नवरीला घेऊन परत निघाले माणसं. तर नवरीला घेऊन बोटीत बसले आणि एवढी खुश पार्टी, अरे लग्न झालं, छान जेवण खाण झालं, नाच गाणी झाली, एवढी मजा आली, खूप फूल मजा आली, फुल पार्टी एकदम खुश होती दिवसभर आनंद करून. हां, तर मग सगळ्यांची म्हणाले की आम्ही आता बोट चालवणार. मी तरुण म्हणले एवढा उत्साह होता, आनंद होता, नाही आम्ही चालवणार म्हणून सगळ्या लोकांनी आपापली जागा घेतली आणि चालवायला सुरू केली. आणि मस्त हवा येत होती, चंद्र होता आकाशामध्ये आणि पाणी हलत होतं, थंड हवा येत होती, गाणी म्हणत होते नवरा बायकोला मध्ये बसवून, त्याच्यावर त्यांच्या काय गाणी उखाणे घेतात, काय काय करत होते. अरे सकाळ झाली, सकाळ वलवून सकाळ झाली, लाईट आली, लाईट आकाशामध्ये, तर काय दिसतं त्यांना? तर काय दिसलं? बोट तिकडेच. कशी काय, काय कारण त्याचं सांगा, कारण काय? हां, अरे नांगर काढलाच नाही त्यांनी, एवढे खुश होते, वल्ल घेऊन बसले सगळे, तार तिकडे 4 माणसं बसली, 10 माणसं इकडे बसली आणि हे गाणी म्हणत, वल्लव रे नाकवा, वल्लव वल्लव, आणि वल्लवत आहेत गाणी गात आहेत, कोण डान्स करतायत मध्ये, त्याच्यामध्ये ढोलकी वाजवत आहेत, ते उखाणे घेत आहेत, त्यात रात्र ओसरली पूर्ण, पाणी हलतंय, हवा पण येते आहे. परंतु कोणाही मूर्खाला कळलं नाही की आपण ते नांगर काढलंच नाही, रात्रभर मेहनत केली, बोट तिकडेच. नांगर काढला असता तर बोट पोतली असती 2 तासामध्ये पलीकडच्या गावाई. तर नांगर म्हणजे काय? ते म्हणजे आसक्ती जगाची. तुम्ही जर ह्या जगाची आसक्ती सोडली नाही ना, तर तुम्ही किती उड्या मारा, शेवटी गम लावल्या खाली तुमच्या पायाखाली है ना. तुम्ही किती भजन करा, किती उड्या मारा, पण जोपर्यंत आसक्ती नाही छुटत तुमची, तोपर्यंत भगवंत प्राप्ती नाही होऊ शकणार. म्हणून सत्संगामध्ये काय असतं, तो गम काढतात संत लोक. आपला जो गम आहे ना, गम चिकटला ना तो आपल्या पायाशी, या जगाशी आणि या वस्तूंशी, ते काढतात संत लोक. त्याला कष्ट होतात, त्याच्या पायात परवा काटा रुतला होता. काटा आहे तर दुःख आहे, आणि काट म्हणतो तरी पण दुःख आहे. परंतु जर काढण्याकरता दुःख सहन केलं तर तो काटा निघाला की नाही रे? आता दुःख आहे का पायामध्ये? मग तसं आहे, या जगात दुःख आहे, पण ते दुःखातून बाहेर पडण्याकरता पण थोडं कष्ट करायला लागतात, थोडा घाम गाळायला लागतो, तर तिकडनं बाहेर पडणार तो. जर ते दुःख काळ्यात दुःख न नको असेल तर रोज लंगडला असता तो, रोज 4 दिवस लंगडला असता, पण 10 मिनटं दुःख सहन केलं, काटा निघाला, आता तो लंगडत नाही, आता धावतो तो. हे अशीच भक्ती असते आपली. आपला पायात तुटलाय काटा जगाचा, मोहाचा, आसक्तीचा, हां, पैसे हे ते प्रॉपर्टी कुठे उरावड घेऊन द्यायची आपल्याला वरती? कोण गेला का उरावड घेऊन आजपर्यंत? तरी पण पाहिजे आपल्याला, तरी सुटत नाही, म्हाताऱ्या माणसाला सुटत नाही. तर तो काटा रुतलेला जो आहे ते संत लोक सत्संगामध्ये काढतात. तेव्हा दुःख होतं, थोडं दुःख होतं, हरकत नाही, दुःख सहन करावं ते. तो काटा निघाला, हा बघा काटा दाखवला की नाही, त्याशी काटा दाखवल्यावर ती मग दुःख समाप्त. मग काय बोलत झाला मी, थोडं पट्टी लावून ती जखम बंद ठेव, जखम ओली आहे, ती सुकली की मग तू मोकळा, त्यात माती शिरली की परत सेफ्टी होणार, ते पण ध्यान ठेवायला पाहिजे. हे संत लोकांचे जे आहेत ना उपदेश की वाईट खाऊ नये, चांगल्या गोष्टी भगवंताला अर्पण करून प्रसाद म्हणून खाव्या, जप करावा, काय टाइमपास आहे हे, कुठच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी? तर टी व्हीवर छान चालले सिरियल, तुम्ही काय कथा करताय ते, छान चालले सिरियल ते बघा जरा. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय पाहिजे, ती सिरियल बघायची आहे आणि जगामध्ये अडकायचं आहे का सत्संग करायचा आणि भगवंताला प्राप्ती करायची आहे. त्याकरता अक्कल लागते आणि ती अक्कल दिलेली आहे भगवंताने तुम्हाला. म्हणून शुद्ध आहार ठेवायचा. शुद्ध आहार ठेवला, मी याला सगळं सांगत होतो, तिखट का खाऊ नये, कारण तिखट खाल्ले की म्हणून रागीट बनतो, त्याची सहनशीलता संपते, त्याची लगेच राग येतो, लगेच मारामारी करणार, लगेच तंटे करणार, आणि तंटे करण्याआधी स्वतः डिस्टर्ब होणार. त्याचं काय, रागवलेला मनुष्य पहिला डिस्टर्ब स्वतः असतो, मग दुसरा डिस्टर्ब करतो, हो की नाही? आपण जेव्हा चिडतो असं रागारागाने बोलतो, सगळ्यात जास्त त्रास त्याला होत असतो, त्याचा बी पी वाढलेला असते, त्याला डोकं दुखत असते त्यावेळी रागारागाने, त्याला सहन होत नसते. तर आपल्याला वाटतं की आपण किती दादा, आपण किती भयंकर मनुष्य आहोत, परंतु वेदना त्यात असते, वेदना. म्हणून शुद्ध आहार ठेवायचा असतो. देवाला अर्पण केल्याशिवाय कुठचं अन्न तोंडात घालू नये, का म्हणतात, त्याचं पाप लागतं आपल्याला. प्रत्येक अन्नात कर्म असते, नॉनव्हेजमध्ये नाही, शाकाहारी अन्न पण कर्म असते. तर आहार शुद्ध ठेवायला पाहिजे, त्याने मती शुद्ध होते. मग शुद्ध मतीमध्ये चांगले उपदेश समजतात. तर मती भ्रष्ट असेल तर चांगले उपदेश समजणार का? जर चार दारुडे इथे बसले असते, त्यांना कळलं असतं का मी काय बोललो ते? नाही कळणार त्यांना, कारण त्याची बुद्धी शुद्ध नाही, ती भ्रष्ट झालेली आहे. नशा करून, मांसाहार करून, व्यभिचार करून, जुगार खेळून मती भ्रष्ट झालेली आहे. तर या साध्या सोप्या गोष्टी आहेत, त्याच्याकरता काय फार मोठे तुकाराम महाराजांनी काय मोठे शोर सांगितले नाही आहेत. ती आपली जनाबाई, अरे जाता वळता वळता ओई लिहायची, ती काय बोलायची, प्रॅक्टिकल गोष्ट बोलायची. हां, त्या संत बहिणाबाई काय बोलायच्या, अरे संसार संसार, हां आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. किती सोपी गोष्ट आहे, काय मोठे मोठे श्लोक सांगितले का त्याला? आपल्याला कळेल आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देऊन सांगितलेल्या दोन गोष्टी आहेत त्या उपदेशाच्या. तर त्या जनाबाईने आणि बहिणाबाईने जात दळता दळता भगवंताला विठ्ठलाला प्राप्त करून घेतलं. त्यांनी जीवन शुद्ध पाहिजे, आहार शुद्ध पाहिजे, नामस्मरण पाहिजे. जर आपल्याला काही नसेल आपलं अक्कल, तरी एवढी अक्कल तर पाहिजेच पाहिजे. त्याकरता पैसे लागत नाहीत. भगवंतांनी आपलं नाव फ्री दिलेलं आहे आपल्याला. काय चार्ज ठेवला आहे का? चार्ज ते टी व्ही बघायचा चार्ज आहे की नाही त्याला? 350 रुपये ते फ्री आहे का टी व्ही? पण देवाचं नाव फ्री आहे, देवाची कथा फ्री आहे. देव स्वतः येऊन गेले आपल्याकडे अवतार करून, अवतार करून घेऊन गेले. पैसे घेतले का आपल्याकडनं? हे तुझ्याकडे आलो वरून मी एवढा तुला परत घेण्याकरता, म्हणून तुझा उद्धार करण्याकरता मी एवढी लीला केली, चल पैसे दे मला. नाही, भगवंताने म्हटलं असं. भगवंत प्रेमापोटी येतात, त्यांना आपल्यावर प्रेम असतं खूप, म्हणून ते येतात. आपण त्यांच्यापासून दूर राहून दुःख भोगतोय त्यांना पटत नाही, त्यांना आवडत नाही, त्यांना सहन नाही होत, म्हणून ते आपलं दिव्य लोक सोडून पुन्हा पुन्हा अवतार घेतात, हो की नाही? राम म्हणा, कृष्ण म्हणा, बलराम म्हणा, परशुराम, नरसिंह, वामन, किती देवांनी अवतार घेतले? आपल्याकरता घेतले हो, कुत्रा बांधाकरता नाही घेतले, मनुष्यप्राण्याकरता घेतले. त्यांना परत, हां, ने मजशी ने परत मातृभूमीला, या चिमण्यांनो परत फिरा रे. भगवंत बोलवत आहे, चला रे, चला आता, चला. खूप दुःख भोगलीत, किती जन्म घेतले, किती कष्ट भोगले, बस आता, आता ये माझ्याकडे परत, आता नको मन लावू या जगामध्ये, नाही दे रा सुख नाही या जगामध्ये. म्हणून तरुण असताना मन लावलं भगवंताला तर ती प्राप्ती होते. म्हातारपणी दुखणी, हार्ट डिसीज, डायबिटीस, मधुमेह, रक्तदाब, हां 50 व्यथा, 50,000, 50 त्रास असताना सहजासहजी भक्ती नाही होत. म्हणून कौमारे आचय प्रज्ञस, ह्या वयात भक्ती केली पाहिजे, मग ते अंगात रुळते आणि रुचते, मग ते म्हातारपणी उपयोगी येते. आता तुमच्याकडे किती पैसे आहेत? तुम्ही जेवढे नोकरी केली महिंद्रामध्ये तीच पुंजी तुमच्याकडे आहे. आता नवीन काय होणार? जे काय मिळाले ग्रॅच्युइटी फ्रंट बिंड काय मिळाला, ती आपली पुंजी, त्याच्यावरती आता आयुष्य उरलेलं घालवायचं, हो की नाही? नवीन काय उडी मारू शकतो का आता ह्या वयामध्ये? तेवढी उमेद पण नाही, आता शक्ती पण नाही, पाठ दुखते, पाय दुखतो. तसं तरुणपणी आपण जे मन लावू देवावरती ते म्हातारपणी उपयोगी येते, ते मृत्यूच्या वेळी उपयोगी येते. जे मन भगवंतावर लावून ठेवलं आहे तरुणपणीच ते शेवटी आठवण करून देणार तुम्हाला भगवंताची. म्हणून जितकं लवकर होईल तितकं करावं, उशीर लावू नये. अरे हसणे खेळणे के दिन है, थोडी भक्ती करणे के दिन है, अभी तो मजा करणे के दिन है, अभी शादी नाही नाही हुई है, बच्चे छोटे छोटे है, किधर भक्ती करणे का अभी, असं म्हणतो आपण. पण ती योग्य वेळ कधी येतच नाही आपण घेतल्याशिवाय. तुम्ही काय म्हणणार, अरे नातवाचं लग्न बघतो जरा, मला नातू लहान आहे अजून, शाळेत पोचवायचं मला, त्याचं लग्न साखरपुडा झालं की मग मी मोकळी. सुटत नाही कधीच, कधीच सुटत नाही. गुंतदार हृदय हे गुंतत राहणार, मुक्त होणं शक्य नाही. ते करावं लागतं, प्रपंच होत राहतो, परमार्थ करावा लागतो प्रयत्नपूर्वक, आपणून नाही होत. जसं घरी बसल्या बसल्या हातात पैसे येतात का आपल्याला, घर सोडून बाहेर जायला लागतं, घाम गाळा लागतो, तर दोन पैसे मिळतात, मिळतात की नाही? चार बल्ब लावल्याशिवाय पैसे मिळतात का आपल्याला? नाही नाही, आज मला आता बिचारा झोपायची इच्छा आहे, खाणार काय मग? त्यामुळे मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, पैशाकरता पण आणि भगवंताकरता पण. म्हणून मेहनत करायची असते, आपले कर्तव्य करायची, काम करायचं, उरल्या सगळ्या वेळेत टाईमपास न करता नामस्मरण करायचं आणि देवाचे उपदेश ऐकायचे आणि गंभीरपणे करायचं. कारण आयुष्य हे असं आहे, बघा चुटकी वाजवली ना कधी पाखरू उडेल माहीत नाही त्याचं, कधी माहीत नाही. आता मी बोलतो आहे, उद्या सकाळी आहे की माहीत नाही मला. वेळ फार कमी आहे जगामध्ये, कब कौन कैसे उठेगा कोई नहीं कह सकता. हम सब कठपुतलियां हैं जिसकी डोर भगवान के हाथ में है. कब कौन कैसे उठेगा कोई नहीं कह सकता, हेच खरा है सत्य. बाकी सब झूठ है दुनिया में. आपण खूप तोरात राहतो की मी अमुक आहे, तमुक आहे, पैसेवाला आहे, सुंदर आहे, मजबूत आहे, तरुण आहे, कोणी बघितलंय? कधी मनुष्याची विकेट उडू शकते, विकेट कधी पण. त्याच्या आधी भगवंतावर मन लावलं आहे का तुम्ही, हा खरा प्रश्न आहे. ती विकेट पाखरू उडण्याआधी मन लावलं आहे का भगवंतावरती, हा खरा प्रश्न आहे. नंतर मग हा आला आणि तो गेला, कोण विचारते? असे हजारोवाले हजारो गेले, काय फायदा त्याचा? म्हणून भक्ती करायची असते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, भक्ती का करावी? कारण भक्ती केल्यानेच आपला उद्धार होतो आणि ह्या जगात जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सुखी राहतो आणि जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा भगवंताची प्राप्ती होते आपल्याला, पुन्हा यायला लागत नाही जेलमध्ये. असं नाही की दुःखच मिळणार जेव्हा तिथे पोहोचून मग सुख सुरू होणार, असं नाही. आमच्या MBBSमध्ये कसं माहिती का, आम्ही जेव्हा MBBSला प्रवेश घेतो ना, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रवेश घेतला की लगेच आपला डॉक्टर पुकारणं सुरू होतं लोकांचा, पण डॉक्टर झालेला नाही तो, ॲपरन घालून फिरतोय, शिकतोय अजून तो, शिकाऊ डॉक्टर आहे, पण त्याला काय म्हणतात? डॉक्टर. अजून MBBS व्हायचा बाकी आहे, डिग्री यायची आता बाकी आहे, शिकतोय तो, पण लोक त्याला काय म्हणणार? डॉक्टर. हॉस्टेलमधनं घरी आला तर शेजारी बारे काय म्हणणार? डॉक्टर आला. आता मुकांत किती दिवस? तर 4 दिवस. मग जाणार का परत हॉस्पिटलला परत? तसं भक्ती मार्गामध्ये अजून आपण संत बनलेलं नाही आहे तरी पण सुख तत्काळ सुरू होतं. नामस्मरण ही अशी वस्तू आहे की आज आपण शुद्ध झालेलो नाही, अजून काम चालू आहे आपलं, तयारीमध्ये आहोत आपण, तरी पण सुखाचा अनुभव सुरू होतो त्या क्षणी. संत झाल्यानंतर नाही, तत्क्षण प्राप्त होतो. म्हणजे आजपासून मरेपर्यंत पण सुख मिळणार आणि मिळाल्यानंतर भगवंत प्राप्त होणार, म्हणजे अजूनच आताच सुखाची सुरुवात होणार, असा भगवंताचा महिमा आहे. आलं कसं तुम्हाला काय ते? चिंता करायची गरज नाही. भगवंताचा भक्त असतो ना तो नेहमी आनंदी असतो. बाकी प्रपंच असतो, दुःख असतात, विवंचना असतात, पण भक्त आनंदी असतो. कारण का, ज्याचा भगवंताशी संपर्क झालेला आहे त्याला सुख काय ते माहिती आहे बरोबर. त्याच्या जीवनात किती कष्ट असले तरी तो सुखीच असतो. कारण सुखाचा उगम आहे ना, सुखाचा उगम त्याच्याशी त्याने संपर्क करून ठेवलेला आहे. टाकीशी पाईप लावून जोडणी करून ठेवलेली आहे, पाणी येणार. हे रहस्य आहे भक्तीचं. अरे आप लोग हसते रहते हो, नाचते रहते हो, कीर्तन में गाते रहते हो, हमेशा मस्त रहते हो, कैसे ऐसा हो सकता है? बोला आप भी नाचो, आप भी गाओ, आप भी प्रसाद खाओ, आपको किसने मना किया है? आ जाओ, ज्वाइन हो जाओ, भगवान के नाम को लेना शुरू करो, फिर देखो कितना सुख है उसके अंदर. आप लोग लेते नहीं हो, आपको फ्री में सुख चाहिए, कैसे मिलेगा? कुछ तक कुछ कॉइन डालना पड़ेगा ना मशीन के अंदर, तभी कुछ चॉकलेट बाहर आएगा उसके अंदर से. अब डालने की इच्छा नहीं, चॉकलेट खाली चाहिए, लेकिन डालने की इच्छा नहीं उसके अंदर. तो डालो, दो कॉइन डालो, फिर चॉकलेट आएगा गर्म मीठा मीठा. तसं नामस्मरण आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकाराम महाराज के असे दिवसात डायलॉग मारत नाहीत ते, त्याने अनुभव घेतल्याचा. तो डोह जो आहे आनंदाचा, तो किती खोल आहे, किती थंड आहे, किती आनंददायक आहे, त्यात त्याने उडी मारलेली आहे, म्हणून त्याला माहिती आहे आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकाराम महाराजांनी अनुभव घेतले सगळे, आणि ते अनुभव मला सांगतायत की बघा असंच आहे बाबा, ऐका जरा मी काय म्हणतो ते. त्याने देवाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांना वर्णन केलं की आज ब्रह्म पाहिलं मी, एवढं सुखाचा अनुभव घेतला आज मी, संसार सुख तुच्छ वाटते मला आज, एवढा मला आनंद झाला. तर ध्रुव काय बोलला? तो बोलला की मी तुटलेले काचे तुकडे आहेत ना ते शोधत होतो, पण तुम्हाला बघून आता मला दिसतंय की मला हिरा भेटला, हिरा. आता मला ते तुटलेले तुकडे काचेचे नको, तुम्हाला तुम्हीच हवे. ध्रुवलोक प्राप्त करण्याकरता तो गेला होता ना तिकडे, मला ध्रुवलोक पाहिजे म्हणून तपस्या केली होती. तर भगवंत म्हणतात घे ध्रुवलोक घे, नको 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 म्हणतो तुम्हाला. ज्याच्याकरता मी आलो होतो तो मी मूर्खपणा केला होता, तुमच्या रूपाने मला हिरा प्राप्त झाला, हिरा. आता मला सगळं तुच्छ वाटतं जगातलं तुमच्यासमोर, असं भगवंत आहे. आनंद घन, हां सागर आहे आनंदाचा. कॉन्टॅक्ट तर करा, जोडणी त्याला करून घ्या, बघा जरा काय येते त्यामध्ये. लोक का असं म्हणतात, तुकाराम महाराज का म्हणतात, आम्ही का म्हणतो, आमचे गुरु का म्हणतात असं? कारण त्यात तथ्य आहे, ते खरं आहे, ते सत्य आहे. म्हणून आपुल्या सारेखे करावे सकाळी जाणं, आपुल्या सारेखे करावे सकाळी जाणं, म्हणजे मी गुंड तुम्ही पण गुंड बना असं नाही. मी भक्ती केली, आनंद प्राप्त केला, तुम्ही पण करा. ह्या अमूल्य सुखापासून वंचित राहू नका इतर मोहांच्या पोटी. हे अमूल्य सुख आहे, केवळ मनुष्य जीवनामध्ये हे मिळू शकतं. कुत्र्या मांजराच्या योनीमध्ये हे मिळणं शक्य नाही. आणि अमूल्य धन आता वेळ व्यर्थ करून गवून म्हणजे गमवू नका. हेच जीवन आहे मनुष्य जीवन, त्याच्यामध्ये ते अमूल्य धन प्राप्त होऊ शकतं. म्हणून ते आपण भागवत वाचतो, ध्रुवाची कथा वाचतो, प्रल्हादची कथा वाचतो, पांडवांची कथा वाचतो, कुंतीची कथा वाचतो, राजा परीक्षितची कथा वाचतो, प्रेरणा मिळण्याकरता की त्यांनी या जगात राहून कशी भगवंताची प्राप्ती केली. असं कोणी म्हणत नाही की बायको सोडून द्या, मुलं सोडून द्या, धंदा सोडून द्या आणि जंगलात जाऊन भक्ती करा, असं कोणी म्हटलेलं नाही आहे. कधी कोणी म्हणत नाही, आम्ही जंगलात राहत नाही, आम्ही घरी राहतो, आमच्या आम्हाला पण बायको मुलं आहेत, आम्ही पण नोकरी करतो आणि आमचा पण पगार घेतो. पण मुख्य इम्पॉर्टंट काय आहे, प्रपंच कोणा सुटलेलं नाही आहे. बाकीच्या वेळी काय करतो, टी व्ही बघतो का, जुगार खेळतो का, दारू पितो का, भक्ती करतो, हे इम्पॉर्टंट आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. प्रपंच कोणाला पण सुटलेलं नाही आणि त्यात काही पाप नाही, आपली कर्तव्य करण्यात काही पाप नाही. परंतु कर्तव्य केल्यानंतर मग आपण काय करतो उरल्या वेळामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. ती वेळ आपण जर लावली भगवंताच्या कारणी तर मनुष्य सुखी होणार, या जगात राहून पण सुखी होणार आणि अंतिम क्षणी भगवंताला प्राप्त करणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आता कथा ऐकल्यानंतर परत ते असतं ना, आपलं हत्ती कसं असतं, ते नदीचं आंघोळ करतं आणि पुन्हा नदीच्या बाहेर येतं आणि मातीत लोळतं आणि निघून जातं परत. तशी आपलं आंघोळ करायची नाही आहे. आपलं त्यातनं बोध घ्यायचा आहे आणि ते करायचं आहे, नाहीतर मग आहे यमदूत उभे आहेत आपल्या वाट बघत, आपली कधी पण खेचून घेणार आपल्याला, आहे की ना, ते वाटत बघतायत. झाला टाईम की घंटी वाजवली की चला आता ते तुम्हाला ओढणार, तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला हरिनाम घेतलेल्या माणसासमोर यमदूत उभा राहू शकत नाही. त्याला आज्ञा आहे यमराजाची की ज्या ठिकाणी हरिनाम आहे त्या ठिकाणी जायचं काय काम नाही, दुसऱ्या ठिकाणी जायचं. रॉंग ठिकाणी जायचं नाही. यमराजाची आज्ञा आहे यमदूताला, जिथे नामस्मरण होतं तिकडे तुला जायचं काय काम नाही. जिथे तुळशीचं पूजा केली जाते, तुळशीला पाणी घातलं जातं, तिकडे जायचं काय काम नाही. जिथे माझं नाव घेतात लोक तिकडे जायचं काय काम नाही. किती चांगली गोष्ट आहे बघा. इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स, हां, LIC नाही, परमनंट लाईफ इन्शुरन्स, हरिनाम लाईफ इन्शुरन्स. आम्हाला भीती नाही, आम्ही कुठेही मरू, रस्त्यात मरू, घरी मरू, आकाशात मरू, विमानातनं मरू, आम्हाला भीती नाही. कारण का? आमच्यासोबत नामस्मरण आहे. आम्ही जिथे तिकडे मरू तिकडे नामस्मरण घेत मरू, आम्हाला यमदूत स्पर्श करणार नाही याची गॅरंटी आम्हाला. म्हणजे गर्व नाही आहे, या देवाच्या नावाचा अभिमान आहे, असं आहे ते. तुकाराम महाराज काय बोलले, तुटो हे मस्तक, हां, शरीराची वाट लागू देत पण नामाचा गजर होत राहो. किती सुंदर श्लोक आहे यांचा, किती अभंग चांगला अभंग आहे. तुटो हे मस्तक, शरीर फुटून जाऊ दे आपलं, एक दिवशी फुटणारच आहे ते, पण नामाचा गजर होत राहो. कारण ते जेव्हा असेल तर जीवन तरणार आपलं, नाहीतर हा येरे माझ्या भागल्या आषाढी कार्तिकी वारी करत राहणार आपण या जगामध्ये. हरे कृष्णा, धन्यवाद सगळ्यांचा, थँक्यू व्हेरी मच.